सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. स्वच्छता गृह या विषया संदर्भात सोमवार पासून आपण बोलतो आहोत आणि ह्या विषया संदर्भात बोलत असताना नाशिक मधल्या आत्ता अवेलेबल असणाऱ्या स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेबद्दल आपल्याच नाशिकच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही जरा ऐकतो आहोत.
रुद्रा, मी शुभम बोलतोय.
शुभम, कसा आहेस?
मी मस्त मजेत.
मला सांग, कुठचा तो एरिया आहे ज्याच्याबद्दल तुला सांगायचं आहे?
रुद्रा, एरियामध्ये तरी आहे स्वच्छता गृह, पण त्या स्वच्छता गृहामध्ये अशी जायची इच्छा नाही होत. मला सांगायचंय की स्वच्छता गृह ठेवा, पण त्याच्या मेंटेनन्स साठी काहीतरी असायला पाहिजे ना.
खऱ्या अर्थानं मला नाशिक महानगरपालिकेला एक महत्वपूर्ण गोष्ट सांगायची इच्छा आहे मनापासून, की खरंच ह्या स्वच्छता गृहांना स्वच्छ ठेवण्यासाठी आपण पावलं उचललीच पाहिजे. डेफिनेटली लोकांनी सुद्धा स्वतःची भूमिका पार पाडणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छता गृहामध्ये जायचं ते आपण ज्या कामासाठी जातो ते एकच काम करा ना. उगाचच हातात पेन पेन्सिली घेऊन जायच्या, याचे त्याचे नावं लिहायचे, नको ते चित्र चितरायचे तिथे बसून, कहाण्या लिहायच्या, कथा कादंबऱ्या रचायच्या तिथे, अश्लील साहित्याचं प्रदर्शन लोकांसमोर करायचं. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. कुठेतरी घाण घाण गोष्टी खाण्यासाठी पिण्यासाठी तिथे घेऊन जातात तुम्ही. नका घेऊन जात जाऊ, ते ठिकाण नाहीये. आणि कशाला उगाच सरकारी प्रॉपर्टी खराब करण्याचा आपण काय मक्ता घेऊन ठेवलेला नाहीये किंवा त्यासाठी आपल्याला वेगळे पैसे मिळत नाही. उलट आपल्याच देशाची शान कमी होतीये. साधे साधे लहान लहान पोरांना समजतील अशा गोष्टी आहे तरी सुद्धा आपण ना समझो जैसे बर्ताव कर रहे है पता नहीं क्यों. तेव्हा खरंच महानगरपालिकेने सुद्धा स्वच्छता राखावी आणि लोकांनी सुद्धा जरा सहकार्य करावं. जरा नाही, जरा जास्तच सहकार्य करावं. रुद्राय तुमच्या सोबत थोड्याच वेळात काही महत्वपूर्ण ठिकाणी ठिकाणं जिथं खरंच स्वच्छता गृहांची आवश्यकता आहे त्याबद्दल नाशिककरांनी काय सांगितलंय ते तुम्हाला ऐकवतो थोडाच वेळात. जस्ट स्टे ट्यून्ड. मॉर्निंग नंबर 1 मध्ये बजाते राहो.